यहोशुआ अध्याय सहा. इस्रायल सैन्याच्या भीतीमुळे यरिहोची सर्व प्रवेशद्वारे मजबूत लावून घेण्यात आली होती. कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. परमेश्वर यहोशुआला म्हणाला, पहा, यरिहो त्याचा राजा व त्याचे कसलेले योद्धे मी तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धे या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला, असे सहा दिवस करा. सात याजकांनी एडक्याच्या शिंगाचे सात करणे घेऊन कराराच्या कोशापुढे चालावे. सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी करणे वाजवावेत. नंतर ते एडक्याच्या शिंगाच्या करण्यांनी दीर्घ नाद करतील आणि जेव्हा तुम्ही करण्याचा आवाज ऐकाल तेव्हा सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा. म्हणजे नगराच्या भिंती जागच्या जागी कोसळतील. मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे. नंतर नूनाचा पुत्र यहोशुआ याने याजकांना बोलावले आणि त्यांना म्हटले, कराराचा कोश उचलून घ्या. आणि सात याजकांनी सात एडक्याच्या शिंगांचे करणे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चालत जावे. तो लुकास म्हणाला, चला नगराला प्रदक्षिणा घाला. आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे चालावे. यहोशुआने लुकास सांगितल्याप्रमाणे सात याजक परमेश्वर देवापुढे एडक्याच्या शिंगांचे सात करणे वाजवत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला. सशस्त्र लोक करणे वाजविणाऱ्या याजकांपुढे चालत होते आणि करण्याची गर्जना होत असताना पाठीमागचे संरक्षक सैन्य कराराच्या कोशाच्या मागोमाग येत होते. मग यहोशुआने लोकास अशी आज्ञा केली की मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका. त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडातून एक शब्दही काढू नका. मग मी सांगेन तेव्हाच जयघोष करा. या प्रकारे परमेश्वराच्या कराराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली. त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला. यहोशुआ मोठ्या पहाटेस उठला आणि याजकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश उचलून घेतला. सात याजक एडक्याच्या शिंगांचे करणे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी वाजवत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्या पुढे चालले. करणे वाजवले जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कराराच्या कोशामागे चालत होते. ते दुसऱ्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले. असे त्यांनी सहा दिवस केले. सातव्या दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या. त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या. सातव्या वेळी याजक करणे वाजवीत असताना यहोशुआ लुकास म्हणाला, जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे. हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वरात समर्पित करावे. मात्र रहाब विषयला आणि जे कोणी तिच्या सोबत तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठविलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते. तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वदा दूरच राहा. त्या समर्पित झाल्यावर त्यातली एखादी वस्तू तुम्ही घ्याल तर इस्रायलाच्या छावणीवर शाप आणाल व तिला संकटात पाडाल, पण सर्व सोने रुपे आणि तांब्याची व लोखंडाची सर्व पात्रे परमेश्वराकरता पवित्र आहेत, ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत. तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि करणे वाजत राहिले. करण्याचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला. लगेच लोकांनी आपापल्या समोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते काबीज केले. त्या नगरातील पुरुष स्त्रिया तरुण वृद्ध बैल व मेंढरे गाढवे वगैरे सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला. तेव्हा जे दोन पुरुष तो देश हिरावयाला गेले होते त्यांना यहोशवा म्हणाला, तुम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे त्या वेशेच्या घरी जाऊन तिला आणि तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा. तेव्हा त्या तरुण हेरांनी आत जाऊन राहाबेला तिच्या आई वडिलांना भाऊबंदांना तिचे जे कोणी होते त्या सर्वांना म्हणजे तिच्या सर्व आप्तजनांना बाहेर आणून इस्रायलाच्या छावणी बाहेर नेऊन ठेवले. मग त्यांनी ते नगर व त्यातले सर्व काही आग लावून जाळले. मात्र सोने रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे ही त्यांनी परमेश्वराच्या घराच्या भांडारात ठेवली. यहोशवाने राहाबवेशा तिच्या वडिलांचा परिवार व तिचे जे कोणी होते ते सर्व वाचवले. तिचा वंश आजपर्यंत इस्रायल लोकांमध्ये वस्ती करून आहे, कारण जे जासूद यरिहो हेरायला यहोशवाने पाठवले होते त्यांना तिने लपवून ठेवले होते. त्यावेळी यहोशवाने त्यांना शपथ घातली आणि तो त्यांना म्हणाला की जो कोणी यरिहो नगर पुन्हा बांधील त्यास परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल. याप्रमाणे परमेश्वर यहोशवा बरोबर राहिला आणि त्याची कीर्ती सर्व देशभर पसरली.